नमस्कार, मी राजेश शिरभाते. ऐकूया काही ठळक घडामोडी. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपली 21 उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. यात माळशिरसमधून उत्तम जानकर, फलटणमधून दीपक चव्हाण, खडकवासला इथून सचिन धोडगे, अकोले इथून अमित भांगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई इथं वार्ताहर परिषदेत या नावांची घोषणा केली. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं राळेगाव इथून माजी मंत्री वसंत पुरके, सावनेरमधून अनुजा केदार आणि शिव कोळीवाडा मतदारसंघातून गणेश यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं धुळ्यातून अनिल गोटे, शिवडीतून अजय चौधरी, वर्सोवा इथून हरुण खान, घाटकोपर पश्चिम इथून संजय भालेराव आणि विलेपार्ले इथून संदीप नाईक या नावांची घोषणाही केली आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये काही जागांची अदलाबदल करण्यासंदर्भात आज चर्चा झाली. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. अधिकाधिक जागा लढण्याचं महाविकास आघाडीचं लक्ष असल्याचं ते यावेळी म्हणाले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली तसंच भाजपाला मदत केली, त्यामुळे त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघात निवडणुकीत मदत करायला हवी असं भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. न्यूझीलंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतला दुसरा सामना आज भारतानं गमावला. 359 धावांच्या आव्हानाचा सामना करताना भारतीय संघाचा दुसरा डाव 245 धावात आटोपला. यासह भारतानं ही मालिका गमावली आहे. मालिकेतला शेवटचा सामना 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.